या सदराखाली आपण विविध विषयांबद्दल थोडक्यात बोध करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी जे सांगणार आहे ते शास्त्र, संत महात्म्यांचे ग्रंथ व थोर विद्वानांचे वाङ्मय यावर आधारित आहे. जर आपल्याला काही आवडलं तर त्याचं श्रेय त्यांना व काही त्रुटी सापडल्या तर त्या सर्वस्वी माझ्या. ह्यावर्षी म्हणजे शके 1932 मध्ये गणेश चतुर्थी सप्टेंबर महिन्यात आहे. तिथीप्रमाणे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातल्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते. तरी या कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री गणपती अथर्व शीर्षापासून करूया. श्री गणेश ही वैदिक देवता आहे. श्रुती स्मृती पुराणांच्या मधून गणेश परब्रह्म स्वरूप आहे हे सिद्ध केलेले आहे. म्हणून सर्व देवतांच्या पूजनाच्या आरंभी गणेश पूजन केले जाते. भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये गणेशाची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. सर्व ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाचा शुभारंभ गणेश पूजनानेच केला जातो. सर्व भक्तांमध्ये श्री गणेश हा विघ्नहर्ता आणि मनोवांछित कामना पूर्ण करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी गणेशाच्या परब्रह्म स्वरूपाचे वर्णन करताना म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. श्री गणपती अथर्व शीर्ष अथर्व वेदाच्या अंतर्गत आहे. अथर्व शीर्षामध्ये गणेशाचे सगुण व निर्गुण रूप तसेच आध्यात्मिक आदिदैविक स्वरूप आणि बीजमंत्र रूपाने असलेली गणेश विद्या प्रकट केली आहे. अज्ञानजन्य संसाराचा ध्वंस करून अत्यंत दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती हेच वेदांत शास्त्राचे सार आहे. ते परमोच्च परम ब्रह्मतत्व आणि त्याच्या प्राप्तीचे साधन हे सार रूपाने श्री गणेश अथर्व शीर्षामध्ये प्रतिपादित केले आहे. अथर्व शीर्ष शब्दामध्ये अथर्व आणि शीर्ष हे दोन शब्द आहेत. थर्व म्हणजे चंचल, अस्थिर किंवा अशांत. शीर्ष म्हणजे मस्तक. थर्व शीर्ष म्हणजे अस्थिर, चंचल, अशांत डोके. अ हा नकारात्मक उपसर्ग आहे. म्हणून अथर्व शीर्ष या शब्दाचा अर्थ स्थिर, शांत डोकं असलेला, यातूनच अथर्व शीर्षाचे प्रयोजन समजते. शीर्ष हा बुद्धिवाचक शब्द आहे. तरी येथे मनाची शांती अभिप्रेत आहे. आता मन अशांत का होतं हे बघूया. खरं तर स्वतःच्या प्रकृतीच्या गुणांनी सर्व प्रकारची कर्मे केली जातात. परंतु अहंकाराने मूढ झालेला पुरुष मी करता आहे असे समजतो. या अज्ञानाच्या आवरणामुळे अंतःकरणात अहंकार व ममकार निर्माण होतात आणि त्यातूनच द्वैतभाव निर्माण होतो. द्वैतातून भय निर्माण होते व मोह शोकाची व संसाराची निर्मिती होते व मन अशांत होते. अस्थिर मनाचे कारण बाह्य विषय किंवा प्रसंग नसून आपल्या मनातच आहे. तरी मन शांत केले पाहिजे. मनामध्ये स्वभावतः असणारे सर्व प्रकारचे दोष नाहीसे केले पाहिजे. त्यासाठी अथर्व शीर्षामध्ये प्रतिपादन केलेली कर्मे, उपासना व ज्ञान ही तीन प्रकारची साधनं आहेत. अस्थिर मनाला आवर घालून ते अंतर्मुख आणि स्थिर कसे करावे ते श्री गणपती अथर्व शीर्षामध्ये सांगितले आहे. म्हणून या सूक्ताला महत्त्व आले आहे. अथर्व शीर्षाच्या सुरुवातीला शांती मंत्राचा पाठ करतात.
ओम भद्रम कर्णे शृणुयाम देवाः असून ते ओम शांती शांती शांती
पर्यंतचा भागाला शांती मंत्र म्हणतात. आमच्या कानांना शुभ वार्ताच ऐकू यावी. आमच्या डोळ्यांना शुभाचेच दर्शन व्हावे. आयुष्य सुदृढ अवयवांनी व शरीराने युक्त असून ईश्वर स्तुतीत व्यतीत होय. इंद्र, सूर्य, गरुड व बृहस्पती इत्यादी देवांचा आमच्यावर वरद हस्त असो व अधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक तापांपासून त्रिवार शांती असो अशी ही प्रार्थना आहे.
ओम नमस्ते गणपतये
या मंत्रापासून अथर्व शीर्षाचा आरंभ होतो. ओंकार स्वरूप गणपतीला नमस्कार असो हा याचा अर्थ. दुसरा मंत्र आहे
तमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि.
तूच प्रत्यक्ष तत्त्वमसि स्वरूप म्हणजे परब्रह्म स्वरूप आहेस. या मंत्राचा बोध करण्याचा प्रयत्न आपण पुढल्या वेळी करूया. आता प्रदीप देवलला निरोप आणि पुढल्या वेळी सेवेची अनुमती द्यावी. हरिओम.